आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात आज सुशासन दिनाचं आयोजन. विकसित भारत घडवण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या 5 राज्यांच्या राज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे नियुक्ती. नाताळ सणाचा देशभरात उत्साह, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा. 67व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी. आणि महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी विजय आघाडी. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाजपेयी यांच्या नवी दिल्लीतल्या सदैव अटल या समाधीस्थळी त्यांना आज अभिवादन करण्यात येईल. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती देशभरात सुशासन दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान सुशासन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खजुराहोमध्ये अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. या दौऱ्यात मोदी यांच्या हस्ते केन बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. हा देशातला पहिला राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे 2000 नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पंडित मदन मोहन मालवीय यांची 163वी जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय योगदानासोबतच प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजकार्य, पत्रकारिता, वकिली अशा क्षेत्रातही त्या कार्यरत होते. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं लक्ष केंद्रित करण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांसोबतच्या बैठकीत बोलत होते. जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या विकासाची गती कायम राखणं या मध्यवर्ती संकल्पनेवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 5 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. मिझोरामचे राज्यपाल डॉ हरिभाऊ कम्मापती आता ओडिशाचे राज्यपाल असतील. ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांनी राजीनामा दिल्यामुळे कम्मापती यांना राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री जनरल विजयकुमार सिंग यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यापुढे केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहतील आणि केरळचे सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच माजी गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच नाताळच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह आहे. काल रात्री 12 वाजता सर्व ठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी एकमेकांना ख्रिसमसच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले आहेत. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 10,000 जास्त बहुउद्देशीय कृषी प्राथमिक सहकारी संस्थांचं तसंच दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचं लोकार्पण आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत या नव्या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम देखील शहा यांच्या हस्ते आज वितरित करण्यात येईल. यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेणं सोपं होईल. 3 नवीन फौजदारी कायदे नागरी हक्कांचे रक्षक आणि न्याय सुलभतेचा आधार बनत असून या कायद्यांची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या आहेत. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोसोबत आढावा बैठकीत बोलत होते. देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ई साक्ष, न्याय श्रुती, ई साईन आणि ई समन्स यासारख्या एप्लिकेशनच्या वापरावर गृहमंत्र्यांनी भर दिला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त काल देशभरात अनेक उपक्रम घेण्यात आले. प्रामुख्यानं ऑनलाईन माध्यमातून होणारी फसवणूक टाळून ग्राहकांना सक्षम करण्याच्या उद्देशानं विविध मंचांचं उद्घाटन केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मिशनअंतर्गत एकाच वेळी दोन उपग्रहांचं एकत्रित प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या 30 डिसेंबरला सोमवारी श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होणार आहे. एकत्रित प्रक्षेपणानंतर दोन्ही उपग्रह विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांपर्यंत कार्यरत राहतील. अशा प्रकारचं मिशन राबवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी राष्ट्रीय महामार्गांलगत पशु निवारागृह सुविधा सुरू करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. प्राण्यांमुळे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर आढळणारी भटकी गुरं आणि जनावरांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. अशा प्रकारचा पहिला प्रकल्प उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात येणार आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. सतीश लुथरा, धरमपाल चंडेला, फरहाद सुरी, राजेश लिलोठिया आणि विनीत यादव यांचा या उमेदवारांमध्ये समावेश आहे. 67व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पंजाबच्या गनेमत शेखनं महिलांच्या स्किट प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. गनेमतचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं सुवर्णपदक आहे. स्किट प्रकारात पंजाबच्याच असिस चिना हिला रौप्य पदक मिळालं तर रायझा ढिल्लो हिला कांस्य पदक मिळालं. पुरुषांच्या स्किट प्रकारात भौतिक सिंग गिल यानं 60 पैकी 54 लक्षांचा अचूक भेद करत सुवर्णपदक पटकावलं. फतेक सिंग शेरगिल याला रौप्य तर मिराज अहमद खान याला कांस्य पदक मिळालं. स्किट प्रकारात पुरुषांच्या कनिष्ठ गटात हरियाणाच्या ईशान सिंग लिब्रा यानं सुवर्णपदक पटकावलं. अंतिम फेरीत भौतिक सिंग आणि ईशान दोघांनाही 52 गुण मिळाले. त्यानंतर झालेल्या निर्णायक शूटऑफमध्ये 6-5 अशा गुणांनी ईशाननं विजेतेपद मिळवलं. स्किट प्रकारात महिलांच्या कनिष्ठ गटात रायझा ढिल्लो हिनं सुवर्णपदक मिळवलं. वनिष्का तिवारीला रौप्य तर यशस्वी राठोडला कांस्यपदक मिळालं. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना काल भारतानं 115 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वडोदरा इथं झालेल्या कालच्या सामन्यात हरलीन देओलच्या धडकेबाद शतकी खेळाच्या जोरावर भारतानं पाहुण्या संघाला 359 धावांचं मोठं लक्ष दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 47व्या षटकापर्यंत केवळ 243 धावाच करू शकला. या मालिकेतला अखेरचा 3रा सामना येत्या शुक्रवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात आज सुशासन दिनाचं आयोजन. विकसित भारत घडवण्यासाठी मानसिकतेत मूलभूत बदल करायला हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या 5 राज्यांच्या राज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे नियुक्ती. नाताळ सणाचा देशभरात उत्साह. ठिकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा. 67व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.